अध्याय 11 श्लोक क्रमांक 9 मधील काही ओव्या। संजय वाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्। पै कौरवकुल चक्रवर्ती मज हाची विस्मयो पुढत पुढती, जे श्रियेहूनी त्रिजगती सदैव असे कवणी। ना तरी खुणेचे वानावया लागी, श्रुती वाचोनी दावा पा जगी। ना सेवकपण तरी आंगी शेषाचेची आथी। हे हो जयाचे नी सोसे, शिणत आठ ही पहार योगी जैसे, अनुसरले गरुडा ऐसे कवन आहे। परिते आघवेची एकीकडे ठेले, सापे कृष्ण सुख एकंदरे जाहले, जिये दिवूनी जन्मले पांडव हे। परी पाचाही आतू अर्जुना, श्रीकृष्ण सावियाची जाहला अधीना, कामुक का जैसा अंगना आपैता कीजे। पढ़विले पाखरू ऐसे न बोले, या परी क्रीडा मृगही तैसा न चले। कैसे दैव एथ सुरवाडले ते जाणो नये। आजी परब्रह्म हे सगळे भोगावया सदैव यांचेची डोळे। कैसे वाचेनी हन लळे पाळीत असे। हा कोपे की निवांतुस आहे, हा रुसे तरी बुझावीत जाये। नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा। एरवी विषय जिणोनी जन्मले, जे शुकादिक दादुले ते विषयोची वानता जाहले भाटजयाचे। हा योगियांचे समाधी धन की घेओनी ठेले पार्था अधीन। या लागी विस्मयो माझे मन करी तसे राया। देवीचे संजय म्हणे कायसा विस्मयो एथ कौरवेशा, श्रीकृष्णे स्वीकारिजे तया ऐसा भाग्योदय होय। म्हणवनी तो देवांचा रावो म्हणे पार्थाते तुझ दृष्टी देवो, जया विश्वरूपाचा ठावो देखसी तू। ऐसी श्री मुखवनी अक्षरे निघती ना जव एकसरे, तव अविद्येचे अंधारे जावोची लागे। ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित्कळिका उजळलिया श्रीकृष्णे।
वंदे गुरुणां चरणारविंदे, संदर्शित स्वात्म सुखावबोधे, जनस्य ये जांगलिकाय माने, संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सिंह। मुख्य देव आणि आपल्या समजुतीप्रमाणे आपण जी देवाची कल्पना करतो याच्यामध्ये मुख्य देव ओळखला पाहिजे असं समर्थ सांगतात। आणि आपल्या सगळ्या व्यवहारामध्ये त्या मुख्य देवाची आठवण करत राहायला हवं असं समर्थ सांगतात। समर्थ म्हणतात आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे। कर्म प्रत्येकाला करावं लागतं, मागच्या वेळेस झालेला विषय आहे। आणि कर्म उत्तम करावं अशी प्रत्येकाची प्रवृत्ती आहे। कर्म उत्तम करण्यामध्येच फळाच्या आशेने कर्म हा भाग सर्वसामान्य मनुष्याच्या ठिकाणी किंवा प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी येतो। कधी कर्म पूर्ण होतं, कधी कर्म पूर्ण होत नाही, अपूर्ण राहतं, त्याच्यामध्ये व्यंग राहतं। म्हणून कर्म आरंभिले काही एक सांग घडिले, म्हणून कर्मातला प्रारंभ केला आणि काही एक कर्म उत्तम झालं। जेथे जेथे अंतर पडिले, मात्र प्रत्येक कर्म पूर्ण होत नाही। एक प्रत्येक कर्म आपल्या मनासारखं पूर्ण होत नाही। दोन कर्म अपयशी देखील होतं। तीन कर्म अपयशी नाही तरी अर्धवट राहतं। चार त्या कर्माचा अपेक्षित परिणाम आपल्यापेक्षा दुसऱ्या कोणाला तरी लाभ देऊन जातो। पाच म्हणून अगदी फळाकरता केलेली जरी कर्म असली तरी त्या कर्मांमध्ये अनेक प्रकारचे दोष राहतात। कर्म करण्याचा आपला दृष्टिकोन हा फळहेतूचाच असतो आणि या फळहेतूच्या दृष्टिकोनामुळे आपल्या ठिकाणी वेगवेगळ्या भावना देखील निर्माण होतात। जसं कर्म करताना परिपूर्णतेची भावना निर्माण होते, कधी कधी तुम्ही असं कोणी म्हटलेलं ऐकलं असेल की आता दोन्ही मुलींची लग्न झाली, आता बस सगळं झालं, असा परिपूर्णतेचा भाव निर्माण होतो। तात्पुरता असतो तरी देखील निर्माण होतो। परिपूर्णतेचा भाव जसा निर्माण होतो तसा चिंतेचा भाव कधी कधी निर्माण होतो, रुखरुखीचा भाव निर्माण होतो। आणि ही रुखरुख किंवा चिंता ही अपूर्णतेचा स्पर्श घडवते। कधी कधी कर्मातून मत्सर निर्माण होतो। कर्म करत असताना अपेक्षित फळ मिळालं नाही आपल्याला आणि दुसऱ्याला मिळतं आहे, अशा वेळेला असूया अथवा मत्सराचा स्पर्श होतो। ही सगळी व्यंग आहेत। अगदी कर्मातलं मिळणारं समाधान देखील एक प्रकारे व्यंगच आहे। ते आत्मसमाधान नाही, काही किंचित काळ तुम्हाला बरं वाटतं पण पुढच्या कर्मामध्ये तसंच यश येईल असं सांगता येत नाही। आणि चिंता मत्सरादी असे भाव जेव्हा निर्माण होतात तेव्हा करता अगदीच कासावीस होतो। म्हणून असे जे सगळे प्रसंग असतात, कर्मांनी आपल्या चित्तवृत्तीवर होणारा परिणाम, विकाराच्या अंगाने होणारा परिणाम, त्याकरता समर्थ असं म्हणतात की हरिस्मरण हा उत्तम उपाय आहे। चिंतेच्या ऐवजी हरिस्मरण करावं, असूया मत्सराच्या ऐवजी हरिस्मरण करावं, सुखाच्या ऐवजी देखील हरिस्मरण करावं, दुःख प्राप्त झालं तरी हरिस्मरण करावं, तरी तो हरी आहे कैसा, विचार पहावा आभासा, संध्येपूर्वी जगदीशा चोवीसा नामी स्मरावे। चोवीस नामी सहस्र नामी, सहस्र नामी तो अनामी, तो कैसा आहे अंतर्यामी विवेके ओळखावा, कोणत्याही नामाने त्याचं स्मरण करता येतं. 24 नाम आहेत त्याची, तशीच सहस्र नाम देखील आहेत आणि सर्व नाम त्याचीच आहेत. जो अनामी आहे त्याला काय देऊ ते नाम? आणि समर्थ महत्वाची अशी गोष्ट सांगतात की हा जो अनामी आहे तसंच आपण करता देखील प्रत्यक्षतः अनामी आहोत हेही ओळखावं. आपल्याला जे नाव आहे त्याच्याऐवजी वेगळं नाव असतं तरी काही फरक पडला नसता, कोणतंही नाम असतं तरी फरक पडला नसता, अथवा नामच नसतं तर व्यवहार चालणार नाही म्हणून केवळ आपल्याला नाम आहे, नाहीतर आपण एक घटना आहोत बस. त्याला नाम देण्याची काही गरज नव्हती, लेबल लावण्याची काही गरज नव्हती, पण व्यवहार सुलभ व्हावा म्हणून नाम आहे. जसा तो परमात्मा अनामी तसा अंतर्यामी असणारा मी देखील अनामी आहे असं विवेकाने ओळखावं. आणि तो परमात्मा देखील माझ्या अंतर्यामी आहे असं लक्षात घ्यावं. ब्राह्मण स्नान संध्या करून आला मग तो देवार्चनास बैसला. यथा सांग पूजेला प्रतिमा देवो. स्नान संध्या करून शुचिर्भूत व्यक्ती आली आणि ती देवाऱ्यासमोर पूजेसाठी म्हणून बसली आणि यथा सांग त्यांनी पूजा केली. त्याच्यात जी काही स्तोत्र असतील ती तसंच भावासकट अशी त्यांनी पूजा केली. पूजा कोणाची केली? प्रतिमांची केली. प्रतिमा देवाची त्यांनी पूजा केली. दुसरी कोणाची पूजा करायचा? प्रतिमेखेरीज पूजा करण्याचा असा प्रघात नाही आणि पूजा करता देखील येत नाही. नाना देवांच्या प्रतिमा लोक पूजिती धरुनी प्रेमा. अनेक देवांच्या प्रतिमा आपल्या देव्हाऱ्यामध्ये असतात. आपण म्हणतो हा लंगडा बाळकृष्ण, हा शाळीग्राम, ही अन्नपूर्णा, हा गणपती, हा विष्णू इत्यादी. आणि ते तसेच आहेत. आपल्या घरामध्ये विष्णू आहेत, आपल्या घरामध्ये शंकर आहेत, गणपती आहे, अशा अगदी प्रेमाने गणपतीचीच पूजा करतो आहे अशा भावनेनेच पूजा केली जाते. अतिशय प्रेम धरून पूजा केली जाते, आस्था धरून पूजा केली जाते. जर प्रेम आणि आस्था नसेल तर पूजेमध्ये तसा काही अर्थ नाही. एकदा असं झालं की एक इन्स्पेक्टर पूजा करत होते घरी आणि पूजा करत असताना काल लॉकअपमध्ये ठेवलेला पकडून आणलेला माणूस कबूल होतोय की नाही असा विचार देखील त्यांच्या मनात होता. तेवढ्यात कोणीतरी एक हवालदार सांगायला आला की आपला तर वहीम आहे पण तो काही केल्या कबूल होत नाहीये. तेव्हा त्यांनी आपल्या जानव्याला बाळकृष्णाचा पाय बांधला, उलटा केला बाळकृष्ण, पळी घेऊन त्या बाळकृष्णाच्या डोक्यावर ठोके हाणले आणि सांगितलं असा करा म्हणजे परवर कबूल होईल. प्रेम धरून पूजा करायला पाहिजे. पूजा हा काही तशा प्रकारचा एक केवळ रुक्ष असा प्रकार होता कामा नाहीये. समर्थ असं म्हणतात की ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे असा थोडासा तरी विचार पूजा करताना झाला पाहिजे. ही प्रतिमा आहे रामचंद्रांची, विष्णूंची, शंकरांची, दत्तांची. ते कसे आहेत? त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त. त्यांचं ध्यान करता करता मन हरपून जातं, त्याचं उन्मन होतं, असं संत सांगतात. असे हे दत्त आहेत असा कोणता तरी भाव पाहिजे. आणि हा प्रतिमा देव त्याचं पूजन करत असताना ज्या देवाचं पूजन करतो आहोत, ज्या प्रतिमांचं पूजन करतो आहोत, त्यांचे काही गुण आहेत, त्यांचं चरित्र आहे, त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांची अंतरस्थिती आहे. ते अक्षर अविनाशी परमात्म्याशी समरस झालेले आहेत अशा भावापर्यंत चिंतनानी अथवा विवेकानी जाऊन पोचावं आणि प्रत्यक्षत पूजा देखील करावी. रामकृष्ण कशी पूजा करत असत? इतरांना उघड उघड दगडाची मूर्ती वाटणारी अशी ती काली माता, पण तिच्याशी ते बोलत असत. आणि आग्रह करत असत की माते हा उत्तम मधुर प्रसाद तू सेवन कर. नाही काय म्हणतेस? अगं तुझ्याकरता हा केलेला आहे. तू संतुष्ट आहेस? तू म्हणतेस की मी खाल्ला तरी चालेल, बर मी खातो. पाहणाऱ्याला तो अगदी वेडेपणा वाटत असे. रामकृष्णांना खरंच ज्ञान झालेलं आहे का त्यांचा हा मानसिक भाव आहे, काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे की काय? अगदी विवेकानंदांना देखील कित्येक काळपर्यंत, शेवटपर्यंत जवळपास नीट उलगडा होत नसे की रामकृष्णांचा हा भाव खरा की खोटा. अगदी रामकृष्णांनी देह ठेवायच्या वेळेला देखील नरेंद्रांच्या मनात संशय आलेला होता की हे देवाशी बोलतात म्हणतात की आई म्हणाली की या सर्वांच्या अंगानी कोण जेवतो आहे. नरेंद्रांच्या मनात अशा प्रकारचे विचार येत असताना डोळे मिटून वेदनांनी व्याकुळ झालेले, पडून राहिलेले असे रामकृष्ण त्यांनी डोळे उघडून नरेंद्रांकडे पाहिलं आणि म्हणाले की अरे अजून संशय, जो राम जो कृष्ण तोच हा रामकृष्ण आहे. तरी देखील अशा प्रकारचा भाव आणि विवेक आणि ज्ञान याचा एक विलक्षण तोल राखणं ही फार कठीण गोष्ट आहे, जी रामकृष्णांच्या ठिकाणी होती. असा भाव ठेवत ठेवत टोकाला जाणारे आणि जणू वेड लागल्यासारखं वर्तन करणारे, भ्रमिष्ट झाल्यासारखे असे पुष्कळ भक्त भेटतात. पण समर्थांना जो भक्त अपेक्षित आहे, समर्थ असं सांगतात की त्याला ओळखलं पाहिजे आणि प्रेमही केलं पाहिजे. तो कसा आहे हे पाहिलं पाहिजे आणि या मूर्तीमध्ये तो आहे असं धरून त्याच्याशी व्यवहार केला पाहिजे. नाना देवांच्या प्रतिमा लोक पूजिती धरूनी प्रेमा, ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे ऐसे ओळखिले पाहिजे. ओळखो न भजन कीजे, जैसा साहेब नमस्कारी जे ओळखल्या उपरी तैसा परमात्मा परमेश्वर बरा ओळखावा पाहोन विचार तरीच पाविजे पार भ्रम सागराचा। तशा प्रकारेच परमात्मा परमेश्वर हा ओळखावा देखील आणि मग त्याची पूजा अर्चा ती देखील यथासांग करावी, असं जेव्हा होईल तेव्हाच भ्रमसागर किंवा भवसागर पार होईल। समर्थ असं म्हणून एक तत्व सांगतात, पूजा घेता ती प्रतिमा। आपण पाहिलं की एक प्रतिमा देव आहे आणि प्रतिमा देवाला पूजन करणारा त्याची पूजा करणारा देखील अंतर्यामी अंतरात्मा देव आहे, पूजा करणारा देखील देवच आहे, पूजा घेणारा देखील देव आहे। पूजा घेता ती प्रतिमा, पण प्रतिमेचे जे गुण आहेत भाव आहेत, प्रतिमेच्या ठिकाणी जी ज्ञानाची कल्पना केलेली आहे त्या सगळ्यांनी अंतरात्मा युक्त होतो। जर कोरडी पूजा केली तर अंतरात्म्यावर काही परिणाम होत नाही, पण जर प्रेमपूर्वक पूजा केली तर अंतरात्मा देखील प्रभावित होतो। अंतरात्म्याला ज्याची पूजा करतो आहोत त्याचे भाव त्याचे गुण येऊन लागतात, चिकटतात, अंतरात्मा संतुष्ट होतो। अंतरात्मा याचा अर्थ मन बुद्धी चित्त अंतकरण युक्त जीव, तो संतुष्ट होतो, तो शांत होतो, तो प्रेमाने ओथंबून जातो। परमात्म्याचेच गुण अंतरात्मा धारण करतो। अवतारी तरी निजधामा निघोनी गेले, चार देव सांगितले की नाही, एक प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा अंतरात्मा, चौथा निर्विकारी। अवतारी तर कधीच आपल्या ठिकाणी रामकृष्ण ते आले गेले, कधी त्यांचा काळ सांगतात, फार पूर्वी ते आले होऊन गेले। अवतारी तरी निजधामा येऊन गेले, परी ते निज रूपे असती, पण अवतारी रामकृष्णादी येऊन गेलेले असले तरी देखील ते निज रूपानी आहेत। जसा प्रतिमा देव पूजन करत असताना अंतरात्मा प्रभावित होतो, तसेच अवतारी जरी निजधामाला गेलेले असले तरी देखील ते ब्रह्मस्थित असतात। ते पूजा करणाऱ्या भक्ताच्या अंतर्यामी देखील असतात, प्रतिमेच्या ठिकाणी देखील असतात, चराचरात भरून राहिलेल्या ब्रह्मस्थितीशी ते समरस झालेले असतात। परी ते निजरूपे असती, ते निजरूप ते जगत ज्योती। एखादं गणिताचं समीकरण मांडावं तसं समर्थ सांगतायत, प्रतिमा पूजा घेणारी प्रतिमा आणि त्याचे गुण धरणारा अंतरात्मा हे एक होतात। या प्रतिमा ज्यांच्या आहेत तो अवतार, तो निघून गेला तरी देखील देहाच्या आत जसं चैतन्य तसं विश्वाच्या आत असणारं चैतन्य ती जगत ज्योती। देहाच्या आत असणारं चैतन्य आणि जगत ज्योती तत्वतः एक, असं म्हणून देहाच्या आत असणारं चैतन्य जगत ज्योतीशी समरस होऊन जातं, त्याला अंतिम बोध होतो। पटतंय? परी ते निजरूपे असती, ते निजरूप ते जगत ज्योती, सत्वगुण तयेस म्हणती जाणती कळा। त्याला जाणती कळा या नावानी ओळखलं जातं। आपण एक दोन मिनिट पाच मिनिट शांत बसू, जे काही झालेलं आहे त्याच्यावर चिंतन करू किंवा या प्रेरक विषयामुळे ध्यान देखील होऊ शकेल। शांत बसू। हरी हरी। अशा प्रकारे प्रतिमा पूजा करणारा जो आहे तो अंतरात्मा स्वरूपाला प्राप्त होतो, अंतरज्योतीला प्राप्त होतो। आणि एका बाजूने ते मुद्दल रूप तुझे जेथुनी ये द्विभुजे हन चतुर्भुजे सुरकार्याचे नि व्याजे घेव घेवो येसी, त्या मुद्दल रूपामध्ये अवतार लीन होऊन जातात, जगज्योतीमध्ये अवतार लीन होऊन जातात। ती साधकाच्या किंवा पूजकाच्या अंतर्यामी असणारी अंतरज्योती आणि जगज्योती हे तत्वत एक हे पूजा करणाऱ्याला समजतं। आणि तो मुख्य देवाशी म्हणजे परमात्म्याशी समरस होऊन जातो। समर्थ असं म्हणतात, देहपुरामध्ये ईश म्हणून तया नाव पुरुष। देहपूर त्या देहपुरामध्ये राहणारा जो देव त्याला पुरुष असं म्हणतात, त्या अंतरज्योतीला पुरुष अशी संज्ञा आहे। जगामध्ये जगदीश तैसा ओळखावा। आपल्या एका देहाच्या सापेक्ष आपल्या अंतर्यामी असणारा जो ईश पुरुष या नावाने ओळखला जातो, तसा तेच चैतन्य एका देहाच्या सापेक्ष असणार सगळ्या जगतामध्ये दिसणार। प्राणीमात्रांमध्ये सर्प जाणवून डंखू आला, प्राणी जाणवून पळाला, सर्पाच्या आत असणारी जाणीव आणि सर्प आला या भीतीने पळणाऱ्याच्या अंतर्यामी असणारी जाणीव, सगळ्या जगताच्या अंतर्यामी असणारी जाणीव, अगदी वृक्ष लता वेलींमध्ये त्यांच्या ठिकाणी असणारी जाणीव, सूक्ष्म कृमी कीटक त्यांच्या अंतर्यामी असणारी जाणीव, आपल्या देहाच्या सापेक्ष ती फार अल्प वाटते, पण तीच जाणीव सर्वांच्या अंतर्यामी कशी भरून राहिलेली आहे हे जर आपण पाहिलं तर त्या अंगाने जगदीशाचंच दर्शन घडतं। देहपुरामध्ये ईश म्हणून तया नाव पुरुष, जगामध्ये जगदीश तैसा ओळखावा, असं असल्यामुळे भूतदया करुणा सर्वांवर निष्काम निरपेक्ष प्रेम, हे जे सर्वांवर निष्काम निरपेक्ष प्रेम ते त्यांच्या देहावर नाहीये, त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याकरता म्हणून सर्वांच्या ठिकाणी प्रेम। जाणीव रूपे जगदंतरे प्रस्तुत वर्तती शरीरे, या जाणीव रूपानी प्रस्तुत सर्व शरीर वर्तन करत असतात। आपल्याला कळत देखील नाही कोणाचा काय हेतू असतो। तुम्ही येता येताना तुम्हाला एक कुत्रा इकडून पर्वतीच्या पुलाच्या तिथून खाली उतरून इकडे चाललेला दिसतो, तुम्हाला प्रश्न पडेल की याचा काय उद्देश आहे इकडून इकडे जाण्याचा। रहदारीमधून रस्ता देखील क्रॉस करतो, पलीकडे जातो, तिकडून आणि कुठेतरी जातो, या जाणीवेच्या अंगांनी सर्व शरीर वर्तन करताना दिसतात। त्या जाणीवेच्याच बळावर मुंगी तुरुतुरु चालते आणि त्या जाणीवेला हत्तीसारखं प्रचंड शरीर देखील इकडून तिकडून न्यायला काही जड जात नाही। एरवी एखादी क्रेन लागेल नुसता उचलायला, पण हत्ती आपल्या मजबूत पायांनी सहज इकडचा तिकडे जातो। आज जाणीव असली की वाटेल ते घडतं। पक्षी अंतराळात उडतो, जळचर जळाच्या खाली निवास करतात। जाणीव रूपे जगदंतरे प्रस्तुत वर्तती शरीरे अंतकरण विष्णू येणे प्रकारे ओळखावा। म्हणून ही जगज्योती हा विष्णूच आहे, तसा अंतर विष्णू अशा प्रकारांनी विवेकाने ओळखावा असं समर्थ सांगतात। तो विष्णू आहे जगदंतरी, जो विष्णू आहे जगदंतरी तोची आपुले अंतरी, जो सगळ्या जगतामध्ये भरून राहिलेला आहे तोच विष्णू आपल्याही अंतर्यामी तसाच आहे। कर्ता भोक्ता चतुरी अंतरात्मा ओळखावा। त्याला आत राहून काही करण्याची गरज भासते तेव्हा तो कर्ता होतो। शरीराकरता त्याला काही भोग भोगण्याची गरज असते, खरंच गरज असते, तेव्हा तो भोगता देखील बनतो, मात्र तो त्याच्यापासून अलिप्त असतो। ऐके ऐकतो, देखे पाहतो, हुंगे वास घेतो, चाखे चव पाहतो। कोण चव पाहतो? जीभ। जिभेच्या अंगाने चव पाहणारा कोणीतरी वेगळा आहे। डोळे पाहतात, डोळे ही खिडकी आहे जणू, आत कोणीतरी बसलेला आहे आणि तो डोळ्यांचा वापर करतो आहे पाहण्यासाठी। म्हणून जाणून विचारे ओळखे, विचार करतो, आपल्या जीवनाचा विचार करतो, संसाराचा विचार करतो, प्रसंग मान ओळखतो। कित्येक आपुले पारिख हे जाणत आहे, याच्यात आपले कोण आहेत हे जाणतो, परावे कोण आहेत हे जाणतो। एकची जगाचा जिव्हाळा, खरं म्हणजे सर्व ठिकाणी जाणीव रूपानी एकच विष्णू भरून राहिलेला असताना तरी देह लोभाचा आडताळा, पण स्वतःच्या देहाच्या लोभानी त्याच्या सापेक्ष तो कित्येकांचा मित्र होतो, कित्येकांचा शत्रू होतो, कित्येकांना दूर ठेवतो, कित्येकांना जवळ करतो। देह संबंधे वेगळा अभिमान धरी आणि देह मिळाला म्हणून या सर्वांपासून आपल्या सगळ्यांना तोडून घेतो। मी कोणीतरी आहे अशी अहंतेची भावना धारण करतो। उपजे वाढे मरे मारी, जैसा उचलती लहरी वरी लहरी। खरं म्हणजे एका विष्णूचा जगत व्यापार चाललेला आहे। लाटांमागून लाटा येतात त्याप्रमाणे उपजे वाढे मरे मारी, चंचल सागरी भरोवरी त्रैलोक्य होते जाते। त्रैलोक्या वर्तवितो एक म्हणून त्रैलोक्य नायक, ऐसा प्रत्ययाचा विवेक पहाना कैसा असं समर्थ म्हणतात। पाहो पहा तर एकदा, जरा थोडा स्वतःच्या देहाचा अभिमान बाजूला सारून हे पहा तर किती मौज आहे। तुम्ही त्या जगत ज्योतिषी तुमच्या अंतर्यामीची ज्योती एक करून पहा जरा। ऐसा अंतरात्मा बोलिला तरी तोही तत्वांमध्ये आला, पुढे विचार पाहिजे केला महावाक्याचा। असा अंतरात्मा तुम्हाला सांगेल, पण हा अंतरात्मा देखील मन बुद्धी चित्त यांनीच युक्त आहे। तो पंचभूतांपेक्षा जराही वेगळा नाही। या कारणाकरता महावाक्याचाच विचार जरासा करा, करून पहा। जर मुख्य देवाशी तदाकार व्हायचं असेल तर महावाक्य सांगताना तत्त्वमसि श्वेतकेतो इति। अरे श्वेतकेतो, ते परमात्म तत्वच तू आहेस। सत एव सौम्य इदमग्रे आसीत एकमेवाद्वितीयम, एकमेवाद्वितीय असं एक सत्तत्वच या जगताच्या प्रारंभी होतं। जेव्हा पृथ्वीही नव्हती, आकाशही नव्हतं, वायूही नव्हता, तेजही नव्हतं, जेव्हा जगतच नव्हतं, तेव्हा काही एक होतं, ते सत् रूपानी होतं, आहे रूपानी होतं, ते अव्यक्त होतं, त्याचा कधीही नाश नव्हता। यदा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात्। हे शिष्या, एक मातीचं भांड हातात आलं, यदा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात्, याच्यामध्ये सगळी मातीच भरून राहिलेली आहे असं जसं ओळखावं। वाचारंभणम विकारो नामधेयम, पण त्याला ओळखणारं जे नाम आणि रूप आहे ते वाचारंभण आहे। मडकं, गाडगं, माठ, रांजण, सुरई, मृत्तिका इत्येव सत्यम, पण माती हीच जशी खरी असावी तसं हे जगत जे आहे ते एका सत्तत्वानेच भरलेलं आहे, ते सत्तत्वच जगदाकार झालेलं आहे। आणि तत्त्वम असि श्वेतकेतो इति, आणि ते परमतत्वच तू आहेस, त्या तत्वाचाच तू बनलेला आहेस। पुढे विचार पाहिजे केला महावाक्याचा। आधी देखिला देहधारी मग पहावे जगदंतरी, तयाचे निया उपरी परब्रह्म पावे, परब्रह्माचा विचार होता निवडे सारा सार, चंचल जाईल हा निर्धार चुके नाकी, उत्पत्ती स्थिती संहार जाण त्याहून वेगळा निरंजन, जेथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे। पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर पराग परगुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 हरि। ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।